चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न असा आहे, काय हो, मी शेतकरी आहे, मी शेतात काम करतो, त्याच्यामध्ये वाकायला लागतं, बसायला लागतं, बसून उठायला लागतं, चालायला लागतं, हे सगळं काही मला करता येईल का? आणि हे सगळं जर करायचं झालं तर मला परत दुखेल का? ह्याचं उत्तर असं आहे की प्रश्न क्रमांक 41, ह्याचं उत्तर असं आहे की तुम्ही शेतकरी आहात का, शिक्षक आहात का, गृहिणी आहात, ह्याच्यावर खरं तर तुमच्या ऑपरेशनमधून मिळणाऱ्या रिझल्टचा परिणाम अवलंबून तेवढा काही नसतो. एक गोष्ट निश्चित आहे की तुम्ही शेतकरी आहात तर तुम्हाला जास्ती शारीरिक श्रमाचं काम आहे, त्यामुळे तुम्ही शरीर तुमचं जास्ती बलदंड, बळकट, कणखर होईपर्यंत त्याला अवधी दिला पाहिजे आणि त्यासाठी काही आहाराशी संबंधित आणि व्यायामासंबंधाने काळजी घेतली पाहिजे. तुम्ही परत काम सुरू केल्यानंतर परत दुखेल का? सामान्यपणे पुरेशी काळजी ऑपरेशननंतर घेतली तर ज्या कारणासाठी ऑपरेशन केलं ही गोष्ट निश्चित बरी होते. आपल्या समाजामध्ये एक अत्यंत चुकीची पद्धत हळूहळू रूढ झालेली आहे की आपलं एकदा ऑपरेशन झालं की आयुष्यभरामध्ये त्यानंतर केव्हाही काहीही तक्रार निर्माण झाली तरी ती ऑपरेशनमुळेच झालेली आहे अशी पेशंटची 100% समजूत असते. ह्या समजुतीमुळे पेशंट आणि डॉक्टर यांच्यामध्ये वादाचे प्रसंग निर्माण होतात. आपल्याला होणारा त्रास हा कशामुळे आहे, हा निर्माण होण्याची कारणं काय आहेत आणि त्याला काय केलं पाहिजे याबाबत पेशंटने मर्यादेपलीकडे आग्रह करू नये. डॉक्टरांवरती हा प्रश्न सोडावा, ते आपल्याला योग्य तो सल्ला देऊ शकतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 42. मी तर ऑफिसमध्ये काम करतो, माझं काम हे टेबल खुर्चीशी संबंधित आहे, मी केव्हा काम सुरू करू शकतो, मी उद्याच्या उद्या काम सुरू करू शकतो का, मी किती वेळ बसलेलं चालेल आणि मी मला त्रास होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? डेस्क जॉब करणाऱ्या व्यक्तींमध्ये बसणे ही जी गोष्ट आहे ही पाठीच्या ऑपरेशन केलेल्या जागेवरती ताण देणारी गोष्ट आहे. हा ताण एका मर्यादेपेक्षा जास्ती येऊ नये म्हणून पेशंटने बैठक काम असेल तर ते 4 ते 6 आठवड्यांनंतर सुरू करावं, त्या अगोदर करू नये. किंवा उभं राहून करण्यासारखं काम असेल, घर बसल्या करण्यासारखं काम असेल, घर बसल्या म्हणजे घराच्या आतमध्ये थांबून करण्यासारखं काम असेल तर ते सुरू करायला हरकत नाही. प्रश्न क्रमांक 43. माझं जे काम आहे हे फील्ड वर्क आहे, मला बराच प्रवास करायला लागतो, मला काम करता येईल का, मी प्रवास केव्हा सुरू करू शकतो, मी काय त्याबाबत काळजी घेतली पाहिजे? आपण ह्या ठिकाणी महत्त्वाचा एक सामाजिक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. तुम्ही तुमच्या शरीराचा वापर कसा करता, त्याचा मेंटेनन्स कसा करता, ह्याच्यावर खरं तर डॉक्टरांचा काहीही कंट्रोल नाही. तुम्ही ऑपरेशननंतर ट्रॅव्हलिंग जॉब करणार असाल तर तुमचं शरीर तेवढं कणखर बनवणं हे तुमचं कर्तव्य आहे. ट्रॅव्हलिंग जॉबमुळे तुम्हाला त्रास होतो हा पहिला गैरसमजूत तुमची जी आहे तुम्ही काढून टाकली पाहिजे. तुमच्या ट्रॅव्हलिंगमुळे हा त्रास होत नाही, तुम्ही तुमच्या शरीराची आहाराच्या बाबतीत, व्यायामाच्या बाबतीत आबाळ करता, त्याची निगराणी व्यवस्थित राखत नाही, त्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. तेव्हा आपण ट्रॅव्हलिंग जॉब करू शकता, ऑपरेशननंतर व्यायाम व्यवस्थित केला, एकदा ती गोष्ट भरून आली की नंतर हा त्रास न होण्याची शक्यता बरीच जास्ती आहे. या ठिकाणी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, ऑपरेशन ज्या ठिकाणी केलं आहे त्याच जागी परत तोच त्रास होण्याची शक्यता ही साधारणतः 2% असते. कारण ती जी जागा आहे ती पुरेशी मजबूत होण्यापूर्वीच त्याच्यावरती आघात झाला तर ती चकती परत उसवू शकते. किंवा काही वेळेला काहीही आघात नाही झाला तरी त्या चकतीच्या आतल्या केंद्रकाचा परत एकदा तुकडा पडतो आणि हा पडलेला तुकडा बाहेर येतो आणि मग त्यामुळे हा त्रास जास्ती वाढू शकतो. आपण त्या दृष्टीने एक लक्षात घेतलं पाहिजे, ऑपरेशननंतर आपल्याला होणारा त्रास परत जर व्हायला लागला असेल तर परत होणारा त्रास म्हणजे परत झालेला आजार नव्हे. म्हणण्याचा अर्थ असा की माझं ऑपरेशन झालं आणि मला परत कमरेत दुखायला लागलं ह्याचा अर्थ आधी जे कारण होतं तेच कारण त्यामध्ये नसतं, त्यामध्ये नव्याने काही कारण निर्माण झालेलं असू शकतं. त्यामुळे आपल्या आधीच्या ट्रीटमेंटनंतर मध्ये काही कालावधी जर चांगला गेला असेल आणि नव्याने तक्रार सुरू झाली असेल किंवा जे काय ऑपरेशन झालं त्यांनी तक्रार बंद झालीच नसेल तर ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या वेगळ्या आहेत असं आपण डॉक्टरांना स्वच्छ शब्दामध्ये सांगितलं पाहिजे. पुढचा प्रश्न असा, प्रश्न नंबर 44, की मी ऑपरेशननंतर वजन उचलणे, पुढे वाकणे इत्यादी इत्यादी गोष्टी करू शकतो का, आणि कडेला वाकू शकतो का, मागे वाकू शकतो का, याचं उत्तर असं आहे की पुढे वाकणे ह्याच्यानी आपली चकती परत उसवू शकते. कडेला वाकणे मागे वाकण्याने ती उसवण्याची शक्यता कमी असते. वजन तुम्ही उचलू शकता, पण त्यासाठी ऑपरेशननंतर सामान्यपणे 3 महिन्याचा कालावधी जातो. हा कालावधी तुमच्या मेडिकल प्रॉब्लेमप्रमाणे, वयानुसार, शरीरयष्टीप्रमाणे, कामाच्या स्वरूपाप्रमाणे, वाहनाच्या वापराप्रमाणे बदलू शकतो. पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 45. मला ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, थायरॉईडचा त्रास आहे, इतरही काय काय समस्या आहेत, माझं ऑपरेशन होऊ शकतं का? माझ्या ऑपरेशनमध्ये ह्या इतर कारणांमुळे काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात का? आणि याच्यामुळे माझी रिकव्हरी जी आहे ऑपरेशननंतर, मला परत पहिल्यासारखं वाटणं, ह्याच्यामध्ये जास्ती वेळ जाऊ शकतो का? ह्याचं मला उत्तर द्या. ब्लड प्रेशर आणि डायबिटीस आणि हृदयविकाराचा त्रास ह्याच्यामुळे ऑपरेशनमध्ये गुंतागुंत निर्माण निश्चित होऊ शकते, पण ती होऊ नये ह्या दृष्टीने आम्ही ऑपरेशनपूर्वी बऱ्याच प्रमाणात पुरेशी काळजी घेतलेली असते. ती होण्याची शक्यता असेल तर आम्ही पेशंटना तितक्या स्वच्छपणे सांगतो की यामध्ये गुंतागुंत होऊ शकते, जीवाला धोका होऊ शकतो, त्यामुळे ऑपरेशन करू नये, किंवा ऑपरेशनमध्ये गुंतागुंत होण्याची कल्पना तुम्हाला दिलेली असते. आपण मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आम्ही डॉक्टर लोक पेशंटना जेव्हा सांगतो की तुम्हाला असं होण्याची शक्यता आहे, तुम्ही ह्या कागदावर सही करा, त्यावेळी ती सही केली म्हणजे ती गुंतागुंत होणार नाही असं नव्हे. ह्या मुद्दा मी परत एकदा मांडतो की आपण, तुम्हाला रिस्क आहे असं जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा तुम्ही कागदावर सही करता, जबाबदारी त्याची घेता, म्हणजे काय तर डॉक्टरांच्या बरोबरीने तुम्ही ती जबाबदारी शेअर करत असता. हा त्यातला मुद्दा. या मेडिकल प्रॉब्लेम्समुळे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात का? तर हो, डायबिटीसमुळे इन्फेक्शन होण्याची, जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते. हृदयविकार आणि ब्लड प्रेशरमुळे जखम भरून येण्याचा कालावधी वाढू शकतो. आणि रिकव्हरी पिरियड जो आहे तो ज्या लोकांमध्ये मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत तो बऱ्याच वेळा दुपटीपर्यंत वाढू शकतो. पुढचा प्रश्न, ऑपरेशननंतर, प्रश्न क्रमांक 46. परत एकदा ती डिसचकती उसवू शकते का? तसं होण्याची शक्यता काय आणि ते होऊ नये म्हणून काय करायचं? मी आत्ताच वर लिहिलेलं जे आहे ते तुम्ही पाहिलं, ती शक्यता साधारणतः 2% आहे. तसं होऊ नये म्हणून ऑपरेशन केलेली जागा बंद करण्यासाठी प्लेटलेट रिच फायब्रिन, ज्याला आम्ही डेरवन प्लग असं म्हणतो, तो वापरावा असा आम्ही सल्ला देतो ऑपरेशनमध्ये. ऑपरेशननंतर ती जागा मजबूत व्हावी यासाठी पुरेसा कालावधी व्यायाम करावा, आहारामध्ये कमतरता असलेल्या गोष्टींची भरपाई करावी, म्हणजे मग हा त्रास होण्याची शक्यता नाही. प्रश्न क्रमांक 47. मी असे कुठले व्यायाम करू की ज्यामुळे मला पाठीचे जे स्नायू आहेत ते मजबूत होतील, आणि कुठले व्यायाम मी करू नको की ज्यामुळे माझ्या पाठीचं दुखणं वाढू शकेल? मी तर दररोज नियमितपणे योगासनं करते. मी जिमला पण जाते, मी चालतो, पायी चालतो, भरभर चालतो. तर मग असं कसं की मला हा डिस्कचा प्रॉब्लेम झाला? आता ह्या संबंधाने आधी मी लिहिलेलं आहे, पण परत एकदा असं सांगतो की पोटावरती झोपून छातीवर उचलणे किंवा योगासनांमध्ये पोटावरती झोपून करायची 6-7 जी आसनं आहेत ही नियमितपणे करायला हरकत नाही. सामान्यपणे पुढे वाकणे आणि बसून पुढे वाकणे, उभं राहून पुढे वाकणे अशा स्वरूपाचे व्यायामाचे प्रकार करू नयेत, कारण ह्यांनी चकती परत नव्याने उसवू शकते. पाठीला पीळ देणारे ट्विस्टिंग करायचे व्यायाम करू नयेत, त्याच्याने पाठीचा त्रास वाढू शकतो. यामध्ये तुम्ही योगासनं नियमित करत असाल आणि तुम्ही नियमित जिमला जात असाल, तुम्ही नियमितपणे पायी चालत असाल, तरी पण तुम्हाला डिस्क प्रॉब्लेम का झाला? याचं उत्तर खरं असं आहे की अनुवांशिक जे भाग आहेत, आहार विहार जो आहे, सवयी आहेत, वाहनांचा वापर आहे, शरीराची ठेवण आहे, वजन आहे, वय आहे, या सगळ्या गोष्टींवरती केवळ तुम्ही योगासनं करता, व्यायाम करता, ह्याच्यामुळे 100% आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. कुठेतरी शेवटी वय होणे आणि त्यानुरूप तुमच्या शरीरात बदल होणे हा भाग आतमध्ये होत असतो, ह्याचं आपण भान ठेवलं पाहिजे. आणि ह्याला अनुषंगाने ह्या आत्तापर्यंत तुम्ही जे काय वाचलत यामध्ये ह्याला टाळता येण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजेत. जर ही गोष्ट झाली तर योग्य वेळी तुमची लक्षणं योग्य शब्दात डॉक्टरांपर्यंत पोचवली पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला होणारा त्रास हा अचूकपणे त्याचं निदान होईल, त्याला गरज असलेली सुरक्षित प्रकारची उपचार पद्धती तुम्ही अवलंबू शकाल, आणि त्या समस्येतून तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये होणारा जो परिणाम आहे तो तुम्ही बऱ्याच अंशी टाळू शकाल. आत्तापर्यंत आपण जी माहिती घेतली याच्यामध्ये एक गोष्ट आपण परत एकदा लक्षात घेतली पाहिजे की आम्ही जी ऑपरेशन्स करतो ही शरीरावरती कुठल्याही प्रकारे आघात न करणारी ऑपरेशन्स आहेत.